डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.
विम्याचा व्यवसाय हा करारावर आधारित असतो, त्यामुळे करारांच्या प्रकारानुसार विमा व्यवसायाचे दोन प्रकार पडतात, वैयक्तिक विमा करार व्यवसाय आणि हानीभरण विमा करार व्यवसाय. दोन्ही विमा प्रकारांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. वैयक्तिक विमा व्यवसाय. वैयक्तिक विमा व्यवसायात जीवन विमा, आरोग्य विमा, आजारपणाचा विमा आणि वैयक्तिक अपघात विमा या विमा व्यवसायांचा समावेश होतो. वैयक्तिक विम्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर, विमेदाराचा मृत्यू झाल्यानंतर किंवा विम्याची मुदत संपल्यानंतर विमा कंपनी विम्याचा करार करताना निश्चित केलेली रक्कम संपूर्णपणे देण्याचे आश्वासन देते. वैयक्तिक विमा व्यवसायात हानी भरणाचे तत्व लागू होत नाही, कारण हा विमा विमेदाराच्या जीवनाशी निगडित असतो, त्यामुळे यात नुकसान ठरवणं अत्यंत अवघड कार्य असतं. विविध व्यवसाय आणि उद्योगांमधून कमी किंवा अधिक जोखमीचे कार्य करणाऱ्या व्यक्ती, बौद्धिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आपापल्या गरजेनुसार विमा घेत असतात. दुसरा प्रकार आहे हानीभरण विमा व्यवसाय. सर्वसाधारण विम्याचा हानीभरण विमा व्यवसायात समावेश होतो. वैयक्तिक स्वरूपाचा विमा वगळून इतर सर्व प्रकारच्या विम्यांचा यात समावेश होतो. हानीभरणाचे विमा करार हे नुकसान भरपाईच्या उद्देशानेच करण्यात येतात. सर्व प्रकारच्या सामाजिक विमा प्रकारांचा देखील यात समावेश होतो. हानीभरण विमा व्यवसायात विमा कंपनी विमेदाराला करारानुसार प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची भरपाई करून देतो. जर संभाव्य घटना न घडल्यामुळे विमा वस्तूचे नुकसान झाले नाही, तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. यामध्ये पुढील तीन प्रकार पडतात. संपत्ती विमा व्यवसाय. ज्या विमा व्यवसायात कोणत्या ना कोणत्या संपत्तीचा विमा उतरवण्यात येतो, त्या विमा व्यवसायाला संपत्ती विमा व्यवसाय असं म्हणतात. या व्यवसायात विमा कंपनी विमेदाराला संपत्तीच्या झालेल्या प्रत्यक्ष नुकसाना एवढी राशी देण्याचं मान्य करते. सामान्यपणे अग्निविमा व्यवसाय, सागरी विमा व्यवसाय, वाहन विमा व्यवसाय इत्यादी विमा व्यवसायांचा यात समावेश होतो. हानीभरण विमा व्यवसायाचा दुसरा प्रकार आहे जबाबदारी विमा व्यवसाय. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर तिसऱ्या व्यक्तीची किंवा कर्मचाऱ्याची जबाबदारी असते, तेव्हा ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता यावी यासाठी ती व्यक्ती किंवा संस्था आपल्यावरील जबाबदारी विमा कंपनीकडे विमा कराराद्वारे सोपवित असते. अशा प्रकारच्या विम्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला विमा कंपनीकडून संरक्षण मिळतं. उदाहरणार्थ कामगार विमा योजना, या विम्यामुळे कामगारांना सेवेत असताना कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास किंवा कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगार नुकसान भरपाई कायद्यानुसार सेवायोजकाला नुकसान भरपाई द्यावी लागते. अशा नुकसान भरपाईसाठी सेवायोजक विमा घेऊ शकतो, त्यामुळे तो आपली जबाबदारी विमा कंपनीवर टाकत असतो. त्याचप्रमाणे तिसरा पक्ष देखील अशा प्रकारची जबाबदारी हस्तांतरणाचा विमा घेतो. आपल्या वाहनाने अपघात होऊन तिसऱ्या पक्षाच्या वाहनाचे किंवा त्या व्यक्तीचे होणारे नुकसान भरून देण्यासाठी विमा कंपनीकडे तिसरा पक्ष विमा काढण्यात येतो. यालाच थर्ड पार्टी इन्शुरन्स असं म्हणतात. त्यामुळे जर अपघात होऊन तिसऱ्या पक्षाचे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्याची भरपाई करून देते. त्याचप्रमाणे सार्वजनिक दायित्व विमा, प्रवासातील रोख रकमेचा विमा इत्यादी विमा प्रकारात देखील जबाबदारी ही विमा कंपनीवर टाकण्यात येते. हानीभरण विमा व्यवसायातील तिसरा प्रकार आहे हमी विमा व्यवसाय. कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे सेवायोजकाचे होणारे नुकसान, व्यवसायातील ग्राहक तसेच इतर पक्ष यांच्या फसवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान, उद्योग व्यवसाय, दुकान, गोदामे, बँका इत्यादी व्यवसायांच्या इमारतींची घरफोडी झाल्याने किंवा चोरी झाल्याने होणारे नुकसान, पाळीव दुपती जनावरे मेल्यास होणारे नुकसान, पिकांची लागवड झाल्यानंतर पडणारा ओला तसेच सुका दुष्काळ, टोळधाड, रोगराई इत्यादींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमा कंपनीद्वारे हमी विमापत्र दिले जाते. विमा व्यवसाया या विमा व्यवसायात जर विमेदाराला काही नुकसान सहन करावे लागले, तर त्या नुकसानीची भरपाई करून देण्याची हमी कराराद्वारे केले जाते. यात पत विमा करार, निष्ठा विमा करार, पीक विमा करार, चोरी आणि घरफोडीचा करार इत्यादी विम्यांचा समावेश होतो. इत्यादी प्रकारचे विमा व्यवसाय प्रकार आपण या ठिकाणी पाहिले.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.